ଭାଷାଏ ଗୁରବାଣୀ ଶୁଣା ଗୁରବାଣୀ ଶୁଣା ମେଲ ଗବାଏ ଗୁରବାଣୀ ଶୁଣା ਜੋਹਰ ਸੇ ਵਹ ਤਿੰਨ ਬਲ ਜਾਓ ਤਿੰਨ ਬਲ ਜਾਓ
ਜੋਹਰ ਸੇ ਵਹ ਤਿੰਨ ਬਲ ਜਾਓ ਤਿੰਨ ਬਲ ਜਾਓ
ਤਿੰਨ ਗਿਰਦਾ ਸਾਜ ਸੱਚਾ ਮੁਖ ਨਾਓ ਸੱਚਾ ਮੁਖ ਨਾਓ साचो साच संभाले हो दुख जाए
साचो साच संभाले हो दुख जाए
वाहेगुरु वाहेगुरु
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 वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु
साचो साच संभाले हो दुख जाए
साचो साच संभाले हो दुख जाए
साचे शब्द साचे शब्द वसे मन आए गुरबाणी सुना मैल गवाए ਸਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ ਮੈਲ ਗਵਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ ਪੁਸ਼ਪ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਅਗਨ ਬੁਝਾਏ ਅਗਨ ਬੁਝਾਏ
ਪੁਸ਼ਪ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਅਗਨ ਬੁਝਾਏ
ਅੰਤਰ ਸ਼ਾਂਤ ਸਹਿਜ ਸੁਖ ਪਾਏ ਸਹਿਜ ਸੁਖ ਪਾਏ
ਅੰਤਰ ਸ਼ਾਂਤ
ਆਪ ਜਾਏ
ਗੁਰ ਕੈ ਪਾਣ ਚੱਲੇ ਤਾਂ ਆਪ ਜਾਏ ਆਪ ਜਾਏ
ਸੱਚ ਮੈਂ ਗੱਲ ਪਾਏ ਸੱਚ ਮੈਂ ਗੱਲ ਪਾਏ ਹਰ ਗੁਣ ਗਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ ਮੈਲ ਗਵਾਏ
ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ ਮੈਲ ਗਵਾਏ
ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ ਸਹਿਜੇ ਹਰਨਾਮ ਮਨ ਵਸਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣਾ मैल गवाए गुरबाणी सुना ना शब्द बूझे ना जाने बाणी ना जाने बाणी अंधे दुख बिहानी दुख बिहानी
मन मुख अंधे दुख बिहानी दुख बिहानी
सात गुर पेटे ता सुख पाए ता सुख पाए
सात गुर पेटे ता सुख पाए ता सुख पाए
हो मैं विचों मैल गवाए
गुरबाणी सुन मैल गवाए
गुरबाणी सुन सहजे हर नाम सहजे हर नाम मन वसाए गुरबाणी सुन मैल गवाए गुरबाणी सुन किसनू कहिए दाता इक सोए दाता इक सोए
किसनू कहिए दाता इक सोए दाता इक सोए
कृपा करे शब्द मिला बहोए साचे गुण गावा गुण गावा
दिल प्रीतम साचे गुण गावा
वाहगुरु 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 वाहगुरु
वाहगुरु वाहगुरु वाहगुरु वाहगुरु
वाहगुरु वाहगुरु वाहगुरु वाहगुरु
वाहगुरु वाहगुरु वाहगुरु
वाहगुरु वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु
मेल प्रीतम साचे गुण गावा गुण गावा
मेल प्रीतम साचे गुण गावा गुण गावा
मेल प्रीतम साचे गुण गावा
मेल प्रीतम साचे गुण गावा
गुण गावा गुण गावा
गुण गावा गुण गावा
वाहेगुरु 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 वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु प्रीतम साचे गुण गावा गुण गावा वाहेगुरु वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु
वाहेगुरु वाहेगुरु ਬਾਣੀ ਸੁਣ ਸਹਿਜੇ ਹਰ ਨਾਮ ਸਹਿਜੇ ਹਰ ਨਾਮ ਮਨ ਵਸਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣ ਮੈਲ ਗਵਾਏ ਗੁਰਬਾਣੀ ਸੁਣ